प्रकरण 36, मी म्हणजे अहंकार, मी नाही तो ईश्वर. अगदी खोल विचार केला तर असं दिसून येतं की ज्याला आपण मी म्हणून म्हणतो तो वस्तुतः काहीच नाही. जसं एका विशिष्ट आकाराला, मूर्तीला आपण गणपती म्हणतो, पण माती आणि रंग याशिवाय त्या मूर्तीत काय असतं? तसंच ज्याला आपण मी ही संज्ञा देतो तो देह म्हणजे पंचतत्वांचं एकीकरण. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पाच तत्व, यातूनच सर्व सृष्टीची उभारणी झाली आहे आणि यातूनच आपला देह देखील आकाराला आला आहे. असा हा पाच घटक मिळून तयार झालेला देह विच्छेदित करता आला आणि एक एक घटक सुट्टा करता आला तर काहीच शिल्लक राहणार नाही. म्हणजे जे आपल्याला दिसतं किंवा भासतं ते मुळातच काहीच असत नाही, तर त्याची फक्त एक जाण असते. जाण अर्थात मानसिक अथवा भावनिक स्तरावरची असते. याच स्तरावरून समग्र वैश्विक व्यवहार चालतात. म्हणून कुठल्याही आकार आणि गुणांनी युक्त अशा वस्तूला नाव देण्यात येतं. असं प्राप्त झालेलं नाव म्हणजे आपला देह. मातीला सोंडेसह देहाचा आकार दिला की तो गणपती होतो आणि त्याच मातीला गोल आकार दिला की तो घट होतो. मुळात मातीच की जी काहीच नव्हे आणि काही असलीच तर काहीच नाहीपणाला माती हे नाव मिळाले ती माती. कल्पना करा, अशा मातीने म्हणावे की मी देखील काहीतरी आहे. माझ्यामुळेच घरं उभारली जातात, माझ्यामुळेच शेतीभाती पिकते. मातीला वाचा फुटून ती जर असं बोलू लागली तर खरं नाही काय? निश्चितच खरं आहे. पण आणखी खोल विचार करा, म्हणजे मातीचं म्हणणं खरं नाही असं दिसेल. कारण भिंत म्हणून उभं राहण्याचं सामर्थ्य मातीत नाही, किंवा पाण्याशिवाय रोप अंकुरित करण्याची क्षमताही तिच्यात नाही. म्हणजे मी अमुक करते, मी तमुक करते, ही दरपोक्ती नव्हे काय? यात सत्य कुठे आहे? हे असत्य किंवा दरपोक्ती म्हणजेच अहंकार. मानव म्हणजे मुळात काही नाही आणि त्याच्या जीवनातील घटना देखील नियतीच्या सूत्रानुसार केवळ घडत राहतात. त्या घडवणारा मी असा कुणीही नसतो, माध्यम मात्र असतं. ते माध्यम म्हणजे देह, त्यालाच मी असं संबोधण्यात येतं. या मराठी भाषेतील मीलाच संस्कृत भाषेत अहम असं म्हणतात. त्यातूनच अहंकार हा शब्द जन्माला आला. थोडक्यात अहंकार म्हणजे काहीच नव्हे, तसेही मात्र नव्हे तर ती जाण आहे. पोकळपणाची का होईना जाण आहे आणि ती जाण मात्र भरीव आहे. इतकी भरीव की त्यातून देहाच्या सुखदुःखाचं भोक्तृत्व मनुष्य अभावितपणे स्वतःकडे घेतो. सर्व भावना, संवेदना, ममता, प्रेम, क्रोध, नातेसंबंध, अगळीक, उत्कर्ष, विरोध, संघर्ष या अहंकारातूनच म्हणजे मीपणातूनच निर्माण होतात. सर्व प्रकारची आसक्ती या अहंकारातूनच उदित होते. त्यातूनच मी आणि माझं आणि मी आणि माझेतून सर्व दुःख निर्माण होतात. एका गृहस्थाचा मुलगा 8-10 वर्षाचा असतानाच हरवला. 10 वर्ष त्याचा शोध लागला नाही. त्याच्या दूरवर शोधाकरता वडील बाहेर पडले, वाटेत एका धर्मशाळेत उतरले. तिथे बरीच मंडळी होती. वडील स्वयंपाकाला लागले. तो त्यांना कळलं की कुणी 20 वर्षाचा मुलगा मरण पावलाय. मृत्यू नेहमीच चालू असतात. त्यांना त्याचं काहीच वाटलं नाही. इतर लोक मुलाला तिरडीवर घालून नेऊ लागले तेव्हा जेवण वगैरे उरकून हात धुण्याकरता वडील बाहेर आले तो त्यांना ते प्रेत दिसले. पाहतात तर त्यांचाच मुलगा. मग मात्र धाय मोकलून रडू लागले. म्हणजे त्यांना मुलगा मेल्याचं दुःख नव्हतं, तर माझा मुलगा मेल्याचं दुःख होतं. असा हा मुळात शून्य असलेला मीपणा, अहंकार, सर्व दुःखाची खाण आहे. तोच ईश्वराशी दुरावा निर्माण करतो. तो गळला की काहीच शिल्लक राहत नाही. मग मुळात जे काही आहे ते उरतं, आणि जे उरतं तो ईश्वर. सोहम हंसः.